सुसेगा दोंपर आई कोप्यांग मुझे माय मोगाचो योकार हाँ फ्रैंकी फर्नांडिस मेलबर्न ऑस्ट्रेलिया सो तुम का यो गोइंचो कोब्रो पाविता आज जुनाची 25 तारीख सुरुवात एक हालीचे दिसांनी गोयांत बेकायदेशी विकलेली जमनी विशी विचार चालू जाला गोयच्या सरकारान एक खास चौकशी करूंक पोंगोड म्हणजे स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम तयार केल्या हो पोंगोड बेकायदेशी विकलेली जमनी विशी चौकशी करतात ह्या पंगडान आपले काम सुरू केलां आनी कांय जाणांक पुलिसांनी अटक केल्यात पूण हे स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम हाचे बाबतीन काँग्रेस पार्टीचो कॅप्टन विरियाटो फर्नांडीस हाणें दुबाव मांडला
गोंयच्या सरकारान एक स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम फॉर्म केल्या एसआयटी टू इन्वेस्टिगेट नंबर ऑफ लँड ग्रॅबिंग केसीस जो चालू हा गोयांत हे लँड ग्रॅबिंग कोणाचे झाले आमचे चोडशे गोंयकार जे भायर गेल्या आपणाचे कामांक आपणाचे पोट चलोवपाक ह्या सायडीक हे सगळे पळय आयल्यात दिल्ली पार्टी म्हणटात ते विथ ब्रोकर्स आनी आमचे गोंयचे थोडे ब्रोकर्स एडवोकेट सगळे एक जाऊन अलॉंग विथ ऑफिशियल्स ऑफ द गव्हर्नमेंट लँड ग्रॅबिंग करता आनी भायल्यांक ह्यो जमनी विकता रातचे राती थोडे फावट मल्टिपल नंबर ऑफ सेलिंग ऑफ प्रॉपर्टीज हॅज हॅपन्ड आनी आमचे बाबडे गोंयकार जेन्ना येतात तांचे कडेन कांयच ना दाखोवपाक की आपणाची प्रॉपर्टी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम फॉर्म केल्या तुमचे तर इंटेंट खरे आशिल्ले ऑनेस्ट आशिल्ले जाल्यार दीस एसआयटी शुड हॅव बीन फॉर्म अंडर अ सर्विंग हायकोर्ट जज ऑर अ रिटायर्ड हायकोर्ट जज तेन्ना की एक सेंटिटी आसपाची तेन्ना लोकांक खात्री रावपाची येस द गव्हर्नमेंट इज ऑनेस्ट इनफ टू इन्वेस्टिगेट सो आय अपील टू द इन्वेस्टिगेशन टीम डोंट बकल अंडर प्रेशर एंड एट द सेम टाइम आय रिक्वेस्ट एन अपील टू द गव्हर्नमेंट इफ युअर इंटेंट इज गुड प्लीज अपॉइंट अ स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम दिस सेम टीम अंडर रिटायर्ड हायकोर्ट जज
देव बरे करू कॅप्टन विरियाटो फर्नांडीस ह्या विषया वयर येता ते सुमनात आम्ही तुमकां आनी खबर दितले खबर गोंयचे शेजारी कारवार सोन गेल्ल्या सुमनात कारवार हांगा कोंकणी भाषेचे सायनबोर्ड हांचेर कांय लोकांनी काळो रोंगाचो पेंट लावून एक वादविवाद सुरू केला कारवारच्या पुलिसांनी कांय जाणांक अरेस्ट केला हे बाबतीन पूण कारवार रावतले कोंकणी भास उलयतले लोकांनी ह्या विशया वयर टिका केल्या सदाशिवगड हांगा रावपी उशा राणे आमकां सांगता
कारवार हो वाठार 90% कोंकणी भाषिकांचो वाठार आमची भाषा संस्कृती व्यवहार रीत रिवाज खाण जेवण सगळे कोंकणी कारवार नगरपालिकेन आपल्या वाठारातली रस्त्यावेले नामफलक दिशादर्शक बोर्ड जे वयर कन्नड लिपीतल्यान बरयले आनी सकल थळाव्या लोकांची भाषा कोंकणी म्हण नामफलक बरयले कारण हांगाच्या लोकांक कन्नड कळना तांचे भाषेत कोंकणी वाचूक येवचे ह्या शुद्ध हेतून नगरपालिकेन हो वावर केल्लो पूण हांगाचे कन्नड भाषिकांक जे मूळ कारवारचे न्ही तांकां हे सोसले ना जे कोंकणी देवनागरी लिपीतल्यान बरयल्ले बोर्ड आसात ते ताबडतोब 3 दिसां भितर काढून थंय कन्नड लिपीतल्यान कोंकणी बरोवचे पूण ह्या महाभाग्याक 3 दीस रावप सुद्धा शक्य झाले ना तांणी 3 दिसां पयलीच कोंकणी बरयल्ल्या बोर्डाचे काळो रंग फासलो
देव बरे करू बाय उशा राणे तुवें आमकां तुजो मोलादीक वेळ दिलो म्हूण कोंकणी तियात्रमाचे वयल्यो खबरो कोंकणी तियात्र ह्या वर्साक जुआव आगुस्तीन फर्नांडीस जाका आमी पाय तियात्रिस्त म्हूण वळखतात हाचोच 150वो जल्माचो दीस समरोपता आनी ह्या वर्साक पाय तियात्रिस्त हाणें बरयल्लो ताचो पयलोच तियात्र कावेलीची सुंदरी आमचो इश्ट कोंकणी तियात्राचो डायरेक्टर आनी सोद वावर करपी म्हणजे रिसर्चर मायकल ग्रिफिथ हाणें परत 130 वर्सां उपरांत हो तियात्र माचेर हाडला बाब मायकल ग्रिफिथ आमकां सांगता
1893 वर्सा पाय तियात्रि जो आगुस्तीन फर्नांडीसान बरयलो कावेलीची सुंदरी वो बेले ऑफ कावेल ह्या नावाचो तियात्र 130 वर्सांनी परत माचयेर येता ह्या खातीर देवाक दिनवासणी तशेंच सोंपून गेलेल्या पाय तियात्रिस्ता आमची श्रद्धांजली आमचो सलाम हो तियात्र एके वेगळेच काणयेन गुंतलोलो त्या काळाची परिस्थिती बायलांक भायर सरूंक मेकळेपण नासले हो तियात्र चांदनी रोड बागींत मुंबयच्या आटापलोलो आसा आनी तातूंत 2 कॉलेजीक वचपी मोग करपी कशी परिस्थितीन फुडो करता तें दाखोवन करतात तेच भाशेन कावेलच्यो सुंदरी बोबोयच्या काबेल वाठारांतल्यो सुंदोऱ्यो कशे तरेन वागतात हेय दाखोवण करतात. खरें म्हटल्यार 130 वर्सांनी हो तियात्र माचयेर हाडूंक आमकां खूब खूब खोस आनी आनंद भोगता.
देव बरें करूं बाब मायकल ग्रेशस ही आमकां म्हायती दिल्या म्हूण. हो तियात्र कावेलीची सुंदरी गोंयांत स्कुलांत ऑगस्टाच्या म्हयन्यांत पळोवपाक मेळटलो आनी ओतुमराच्या म्हयन्यांत 2-5 हांगा मुंबय शारांत विलापाले दादर दोबितालाव गिरगाव ह्या वाठारांनी जातलो. तर आयकोप्यानो ह्यो जावन आसले आमचे सुसेगाद दोंपार कोंकणीतल्यान खबरो मेलबर्न ऑस्ट्रेलियासून. मेळुया दुसऱ्या सोमारांत, ते मेरेन मोगा संदी.
जसिंता कामुजी राणी करता जायते सले मोगाक तुझ्या राखून बाये आसताना पूण मोगा तुका मुझे काळी जाशेता. सोबीत सुंदर फूल गो तूं म्हज्या मोगाळ जसिंता तुका मुझी राणी करता जायते सले मोगाक तुझ्या राखून बाये आसताना पूण मोगा तुका मुझे काळी जाशेता. पाये तूं सोबीत 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 दिसताय वाटेर मेळ्ळ्यार म्हाका पळोवन हांसताय रातीच्या न्हिदेन सदां सपनांत झोपताय तरी म्हजो मोग करून तूं कित्या लजेताय. पाये तूं सोबीत 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 दिसताय वाटेर मेळ्ळ्यार म्हाका पळोवन हांसताय रातीच्या न्हिदेन सदां सपनांत झोपताय तरी म्हजो मोग करून तूं कित्या लजेताय. हात जोडून हांव मागताना पूण हांवें मागलेले ते सुफळ जाल्ले ना. सदां सकाळी चेंगो तूं मिसाक वेताना सोबाय तुजी वर्णुकू जायना पतीण मुजी कर देवा म्हूण हात जोडून हांव मागताना पूण हांवें मागलेले ते सुफळ जाल्ले ना. आतां तूं दुसऱ्या संगी लगीन जाताना मदींत भोगता जायते हाय म्हज्या माना कॅनडाचो नवरो तुजो हात धरताना पूण हांव गांवचो सोलो तुका पुटवंक ना. आतां तूं दुसऱ्या संगी लगीन जाताना मदींत भोगता जायते हाय म्हज्या माना कॅनडाचो नवरो तुजो हात धरताना पूण हांव गांवचो सोलो तुका पुटवंक ना. सले पाये तुका राखून रावले आतां सगळे निराशी जाले गांवचे सबार सले तुज्या मोगार पडूंक चिंताले पूण आमचे जसिंता ते कॅनडा पावले. जायते सले पाये तुका राखून रावले आतां सगळे निराशी जाले गांवचे सबरसले तुझ्या मोगार पडूंक चिंताले पूण आमचे जे चिंता ते कॅनडा पावले चेडू ते पळोवंक बरे सोबीत दिसता चेडो तो मोगार ताच्या पडूंक चिंता चेडू ते दुडवाक लागून दुसऱ्याक भुलता चेडो तो जिणी बोर दुखांनी रडता चेडू ते पळोवंक बरे सोबीत दिसता चेडो तो मोगार ताच्या पळोवंक चिंता चेडू ते दुडवाक लागून दुसऱ्याक भुलता चेडो तो जिणी भर दुखांनी रडता
पादरी घराची मागीर करिया बराची तयार आहे का जराची
नंद मोगा तू सोली मंगळपुराची केदना जातो नी राणी मुझा घोराची
चीट हाडेता पहिले पादरी घराची मागील करिया बराची तयार आहे का जराची
ओय बाय ओय तूस बुलैले तूस बुलैले म्हणून ये कालीस बुलैले खालीस बुलोईले ला 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 ला
किती पाकी तिकीट आहे पांत मुझा मारिया सोपी सुंदर तू मुझा मारिया राको ना सहाऊ तू का मारिया शेता मोगाक मो पाटी दिता मो तुझो हाव आशेता मोगाक मो पाटी दिता सांगा तुझो दी तू सदा गोपांत मुझा मारिया सोबी सुंदर तू मुझा मारिया राको ना सहाव तू का मारिया संजेचा वेळार सदा आम्ही भेटच्या जाग्यार रक्त तुका संजेचा वेळार सदा आम्ही भेटच्या जाग्यार मोका सोवे करिया पाशा मारिया सोबी सुंदर तू मुझा मारिया राखो न सहाऊ तुका मारिया
go mo ka hai ti ra tu
mo ga ne so li ya ga un ga yo na ga tu be sa tu che duniya a duniya kum kara fli re a mi vaala kum kara fli re a mi vaala
अरे दुदवाली चोली आऊ आम्ही जात तुझी नाका
आम्ही दादले नाचता तू पाहिलो नाचता
नाच रे तू नाच
दुर्गी नाचता ती जाणती असता
नाच रे तू नाच आम्ही चांदी संसारातले अशेच पासार जातात ओय नाच कोंकणात गो बाय सोबली रातची रात नाच कोंकणात
मोरा वाली कुंसो दुरियो पागुन हाइले मोगा माका दुदवाली नाका
तू नाच पाय मुकार गर अंगाक अतलाय नाका
आणि मुनकार नाचतात वाटकार नाचतात
नाच रे तू नाच
कुंभार मोजेंते मोडके वाचतात
नाच रे तू नाच आणि चार दिस संसारांतले अशेच पाशार जातात ओय नाच कोंकणात गो बाय सोबली रातची रात
बोटले राहू नाव मुझे लॉरी एक चेत मेरे नमची कामी हाँ करी आमुर वेलार वोडों आसा गांटी ची दोरी रंदप शिंदप खतर करून पोट मुझे बोरी
विगार सांगूम जाता बेजार शंबर रुपये देऊन सांगता हाड रे बाजार
माधुरी असा जबार तांची एक सुपीरियर हमका रांधून वाढून झाल्या हाव लाचार
मातरो आमचो विगार सांगूम जाता बेजार शंबर रुपये देऊन सांगता हाड रे बाजार
माधुरी असा जबार तांची एक सुपीरियर
वाजून गेली वरा ये सर्वे खोरा जेवण मेजार मांडून कसा करती एक वरार वारजी करून घेऊन आईला वडली सांगते ना आमची दीक्षी कडी करून वाढता विगारा
आपल्या मध्ये जेवण साधे आमच्या सिस्टरा पेचे संगी चटणी वाढता आज दनपरा तारल हाडल कडी करू सांजेच्या जेवणा
काजार वॉल पोईल पुंगार केटरिंगाचे रुचिक जवान येता तयार
असतो एकलो बिगार ताका पिडा सवार सगळे खाऊन पाट हाचे झाला उबार
वाड्या असल्या काजार वॉल पोईल पुंगार केटरिंगाचे रुचिक जवान येता तयार
असतो एकलो बिगार ताका पिडा सवार सगळे खाऊन
पादऱ्या बासो बोटले राहू नाव मुझे लॉरी इकर चेत मेरना माझे कामी हाव करी अमर वेळार ओडों काटा घाटीची दोरी रांधप शिंदप खातर करून पोट मुझे बोरी
पादरी गेली रांधपी हाव नाव मुझे मेरी सकाळी बांधा गुटून बसता खाऊ मांदरे जेमेन जेमेन माधरी संगी मुंडा मोरी उपरा सगळ दीस कुजन काम हाव करी
मेरी तयार उळू पटल्या दारार हाव पग मारताना हे गोडत बिहेर
संजेच्या सातवारार अमोरेच्या वेळार माजरी सगळ्यो असतात हे तर मागण्या द्यानार
तेदना मेरी तयार उळू पटल्या दारार हाव पग मारताना हे गोडत बिहेर उसना तांगा काम करून फायदो नांगो काय कामा मेळटा साय प्रसाद वसूंक चिंतला थंय सांबाळ बरो रावून बंगलो सगळे मेळटा खंय येताय जाल्यार सांग मेरी चली आमी दोगाय
माथरी रांदून वाडून म्हाका पुरो जाले हाय हांवें चिंता हांगा खावन भायर वसूंक जाय आस कोट आसा तयार भिये नाका काय तुजे चली येता लॉरी चली आमी दोगाय
सगळ्या बाय मोगा चासा गोरांतले मोगा सुदों तू काहाटले
तालीस मुझे फुल्ले मन तू मुझे पिसवाले मिलन त्या कर्जाचे
सो खेल खेलो बिया दस पचास साल बैंड वाजोता संगी मेलो ना सोया सागो सदा दीता चसलान बैंड वाजोता संगी बेलो ना सोया
चोरे मोगायो लगी मुझायो मोगा सो खेल खेलो व्या नसपा चसला बैंड वाजोता संगी मेलो ना सोया
गो लागी मुझा साईगो माता मोगाचे ते डोळे तांबडे तुझे पोले है तुझे रुमाका दौले ते काळ कांदड कडे
ಬೋಲೈ पोनन हैरानीस आई को कुसोडू मोबाइल तुझा गरजेक मोबाइल नहीं ते मरजेक इगजेत मोबाइल तुझे बंद दवरू देवु मोबाइल पोलेना मोबाइल आर भुलेना भक्ति पोनन हैरानीस आई को कुसोडू हातात मिसा केलो रुजार मोबाईल ताचे बाजूक लागले अर्ध्या मिसार बायल म्हणता बाजार हाट येऊसो आता कुंभार अर्ध्या मिसार उठून गेलो बावडो रुजार मोबाईल घेऊन हातात मिसा केलो रुजार मोबाईल ताचे बाजूक लागले अर्ध्या मिसार बायल म्हणता बाजार हाट येऊसो आता कुंभार अर्ध्या मिसार उठून गेलो बावडो रुजार मिसा गेलो रुजार हाडून गेलो बाजार मोबाईल ताचे सांडून गेले ऑटो रिक्षार दुनिया मेरे मुट्टी में मोबाईल गया रिक्षा में बायलेचेर रागार झालो आमचो रुजार मिसा गेलो रुजार हाडून गेलो बाजार मोबाईल ताचे सांडून गेले ऑटो रिक्षार दुनिया मेरे मुट्टी में मोबाईल गया रिक्षा में बायलेचेर रागार झालो आमचो रुजार SMS मेसेज चेडो दाडता चेडवाक पोयलो मोग सुरू जाता मोबाईलाचेर आय लव यू मेसेज सुकून पोनी आयल्या रे बायल दुबाव करता आपल्या दादल्याचेर SMS मेसेज चेडो दाडता चेडवाक पोयलो मोग सुरू जाता मोबाईलाचेर आई लव यू मेसेज सुकून पोनी आयल्या रे बायल दुबाव करता आपल्या दादलाचेर कोबा जावती दुखाची कोबा जावती सुखाची